स्वामींचे देवती घरात देवाऱ्यात मग दान सुखाचे हे